नमस्कार, मी भावना टोले मुलाखत घेत आहे मनोहर तुकाराम भोई. वय 59. आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025. वेळ आहे 12:52. गाव टेटमाळ, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. हे पहिलं सत्र आहे मनोहर तुकाराम भोई यांच्यासोबत पास्ट या प्रकल्पासाठी. तुमचं नाव, वय आणि तुम्ही कोणत्या आदिवासी समाजातून आहात हे सांगा.
मनोहर तुकाराम भोये, आम्ही हिंदू कोकण आहे. माझा वय आहे 59 वर्ष.
आणि तुम्ही वैदूचं हे जे काम आहे हे तुम्ही किती वर्षापासून करताय?
जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून.
तुमच्या हे जे सगळं काम आहे ते तुमच्या कुटुंबात ही परंपरा कधीपासून चालत आली आहे?
नाही, म्हणजे तो पुढं पहिला विषय नाही सांगता येणार. माझे वडील खुद्द राहणारे आंब्याचे, पण इथं घरजवळ आहे आंब्यापासून. आम्ही त्या आजोबाकडेच लहानचे मोठले झालो. हां, म्हणजे मग आमच्या आईवडिलांची पिढी संपली आजोबाच्या काळातच. आता आमची पिढी चालू आहे.
तुम्हाला हे जे सगळं ज्ञान आहे औषधांविषयी म्हणा, आजारांची लक्षणाविषयी म्हणा, हे तुम्हाला आजोबांनी शिकवलं, तर ते कसं शिकवलं त्याबद्दल एक थोडक्यात सांगा.
ते काही गोष्टीचा जे आता काही गोष्टी आहेत आहे त्या नेमक्या ते लक्षण आहेत ना, ते लक्षणं जाणून घेतली पाहिजेत का हे झालं आहे असं प्रकार जाणून आणि ते आम्ही त्याच्यावर इलाज करतो. म्हणजे त्याची लक्षणं वेगवेगळी विचारली जाते. तर मग त्या वनस्पती त्यांनी अगोदरच त्या स्वतः त्यांनी पाहून आणि ही वस्तू येला लागते, ती वस्तू त्याला लागते हे देता वेळेस प्रमाण त्यांनी ते पद्धतीने सांगितलंय, त्या पद्धतीनेच आम्ही आजपर्यंत करून राहिलो. ते भले कमी झालं तरी चालेल. आणि एक वाढवाना एक टाईम जास्त द्यायचा. चार तुकडे दिल्यापेक्षा आपण 5 तुकडे द्यायचे आणि टायमिंग असा सकाळ संध्याकाळचा सांगून द्यायचा
नियम
देताना.
एखादा आजार ओळखण्यासाठी म्हणजे रुग्ण येतात तुमच्याकडे तर त्याची चिन्ह कशी ओळखता किंवा लक्षणं, म्हणजे त्यांना काय असं ते काही कधीतरी ते सांगतात पण तुम्हाला असं समोर त्यांना बघूनच वाटतं की बाबा ह्याला हे होत असेल, तर ते तुम्ही कसं ओळखता त्याबद्दल थोडं सांगा मला.
ते म्हणजे कसं जे लक्षणं आहेत ना, कोणाला काय होत आहे कोणाला काय होत आहे त्यांची ते लक्षणं पाहूनच ते आपण त्यांना सांगलं जात आहे का ह्या असं नाही ह्या असं नाही ह्या तसा, आणि त्या सांगून आणि जिथं काही जे बाकीचे उपचारिक माणसं आहेत ना तर मग ते बाकीची माणसं मग आम्ही दुसऱ्याकडे पाठवतो.
पण ही लक्षणं तुम्ही कशी ओळखता?
कारण ते पूर्वी
नाही,
ते कसं जो काडीचा प्रकार लागतो पायात, म्हणजे सर्पाने जे चावलेली काडी आणि तिची जे लक्षणं आहेत ना ते अगोदर फोड येतो. फोड आल्यानंतर तो फुटला जातो, ते पूर्ण ती जखम चिघळली जाते, पाणी निघत आहे त्याच्यातून. मग त्या अशी लक्षणं आहेत आणि त्या माहीत असल्यामुळं किंवा एखादी माणसाला नागिन निघली मग ते कसं ते नेमकी खालून वर चढते, तर मग ती पूर्ण अशी वेटाळत ती अशी नागिन ते अशा पुळ्या आणि फोड उठून येतात अशी ते लक्षणं लक्षात येऊन जाते. असे पुष्कळ म्हणजे ते जे काही आहेत ना आजार त्यांचे जे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत त्यांची नुसती लक्षणं ओळखून
सांगा ना. अशी अजून कोणते आजार आहेत जे तुम्हाला आता लक्षात येत आहे त्याची लक्षणं तुम्ही सांगता?
मग आता हे सांगितलं अशा पद्धतीनेच काही लक्षणं आहेत ना ते ओळखली जातात, आणि मग ते कसं का आपल्याला जे माहिती नसेल ना तरी पण ते लक्षणं लगेच लक्षात येतात, ते मग जठं माणूस असेल ना त्याच्याकडे पाठवलं जातं.
अच्छा. रुग्णाची तपासणी करताना तुमची म्हणजे कोणती पद्धत आहे, कसं तपासता एखाद्या रुग्णाला तुम्ही?
ते जे अवयव आहेत ना, जे माणसाला काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरूनच,
जिथे झालंय तिथे तुम्ही तपासता त्या गोष्टीला आणि मग त्याच्यावरून तुम्ही औषध किंवा
देतो,
त्यांची लक्षणं सांगता. बरोबर. पण म्हणजे आता कसं तपासता, कसं म्हणजे नाडी परीक्षा किंवा?
नाही नाही, बाकीचे नुसते लक्षणं ना, कसं काय त्या माणसाला आजार घडलाय ना, ते लक्षणं काय उभरून येतात शरीरावर किंवा काही. एखादा माणूस मेलाच हा, तर मग हा मेलाय किंवा जिवंत आहे, तर हे नाडी परीक्षण हे आहेत ना, ह्या आपण असं थोडंसं पाहायचं. मग जे हे नस चालू राहते तर मग आपण समजायचं हे माणूस जिवंत आहे. आणि ते नाडी बंद झाली किंवा हे टोकं शरीराचे जे आपलं उरात जे ठोकं आहे ते श्वासाचं, हे श्वास बंद झाला का ते ठोकं बंद होतात, मग त्याच्यावरून आपल्याला समजतं ते का माणूस संपला.
आता म्हणजे जसं तुम्ही माणसाचं शरीर तपासता, तर शरीर एकूण शरीराविषयी माणसाच्या तुम्हाला काही ज्ञान आहे का, म्हणजे आजोबांनी तुम्हाला काही शिकवलंय का?
हा, ते थोडस का अशी म्हणजे हे असेच म्हणजे बोलून चालूनच ती माहिती दिलेली.
हा, पण मग कसं शिकवलं, म्हणजे हा आजार झालाय बाबा तर हे आधी तपास, हे कोणत्या आजाराविषयी सांगू शकता का तुम्ही?
ते असे काही गोष्टीचे जे आजार आहेत, आता ह्या पा ताप आला, ताप आला तर मग ते तापावरलं औषध मग कसं व्यवस्थित ते आपण काढायचं, अगोदर गेलं ना तर मग तिथं पाया पडून करून आणि देवाला एक जामीन म्हणून ठेवून आणि ते वस्तू काढली जाते. मग ते कसं आता जो हा मारुती आहे, मारुती राय हा सगळे देवांचा एक अंश आहे, मग त्याला जामीन ठेवून ती वनस्पती काढायची, काढलीच